जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय। अपन मागच्या वेळेला भगवान श्री कृष्णांचं जीवन आणि भगवान श्रीरामांचं जीवन यांचा काही एक तौलनिक असा विचार केला। भगवान श्रीकृष्णांचं जीवन एका विशिष्ट हेतूनी आणि निश्चयानी पुढे जाणारं असं जीवन ठरलं। त्यांनी सर्वप्रथम गोकुळातल्या आपल्या सगळ्या बाललीला झाल्यानंतर मथुरेमध्ये आपल्या जीवन कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली। ज्या ऐतिहासिक जीवन कार्याकरता त्यांचा जन्म झाला त्या जीवन कार्याकरता आणि भक्तांना लोभवणारं जीवन कार्य असं त्यांनी गोकुळामध्येच आरंभिलेलं होतं। त्यांनी कंसाला आणि चाणूराला मारलं आणि त्या निमित्ताने सर्व यादवांचं एकसंध असं संघराज्य त्यांनी निर्माण केलं। उग्रसेनाला प्रमुखपदी राज्याच्या बसवलं आणि साधूंचं संरक्षण, दुष्टांचा विनाश, धर्मसंस्थापना हे उद्देश यादवांच्या राज्यापुरते जवळपास पूर्ण करत आणले तरी देखील त्यांचा धकाधकीचा काळ संपलेला नव्हता। कंसाचा सासरा जरासंधाच्या रूपाने त्यांना फार मोठं आव्हान निर्माण झालं आणि जवळपास 17 वेळेला जरासंधाशी त्यांनी यशस्वी मुकाबला केला। 18व्या युद्धामध्ये देखील त्यांनी मुकाबला केला पण त्यांनी असं ठरवलं की निष्कारण होणारा हा रक्तपात टाळून नागरिकांना शांततेची जी आवश्यकता आहे त्यासाठी मथुरेचा त्याग करून द्वारकेला आपली राजधानी न्यायची या तऱ्हेने द्वारकेची स्थापना त्यांनी केली। द्वारकेमध्ये यादवांची अत्यंत विशुद्ध स्वरूपात सत्ता त्यांनी स्थापित केली। एका उत्तम अशा व्यवस्थेची पुनर्स्थापना त्यांच्या मनाप्रमाणे झाल्यानंतर त्यांनी उर्वरित भारताच्या सर्व राजकारणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। त्यांच्या समोर पर्याय असे होते की राजसंस्थेचं शुद्धीकरण करावं आणि राजसंस्थेचं शुद्धीकरण हाच धर्मस्थापनेचा उपाय असू शकतो असं निश्चित चिंतन त्यांनी केलं। भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की बहुतेक राजसत्ता त्या काळात असणाऱ्या या धर्मानी चालण्याच्या ऐवजी अत्यंत स्वार्थानी भोगानी आणि मोहानी भ्रष्ट झालेले आहेत आणि राजे आपल्या स्वतःच्या हिताच्या रक्षणाकरता म्हणून लोकांच्या जीवनावर अत्याचार करत आहेत. साधूंच्या जीवनाला काहीही किंमत नाही. त्यातल्या काही प्रमुख राजसत्ता त्यांनी हेरल्या. त्या राजसत्ता म्हणजे जरासंधाची राजसत्ता, शिशुपाल आणि धृतराष्ट्र. या तिघांच्या रूपाने त्या काळात भारतवर्षामध्ये समाजाच्या सांस्कृतिक मूल्यांना फार मोठा धोका पोचतो आहे असं त्यांच्या लक्षात आलं. जरासंधानीकडे एक नरमेध यज्ञ करण्याचं ठरवलेलं होतं. 86 राजांना बंदी केलेलं होतं. 100 राजे जिंकल्यानंतर यज्ञामध्ये त्या राजांचा बली देण्याचा त्याचा विचार होता. म्हणजे केवळ लोकहितच नव्हे तर राजहित देखील फार मोठं धोक्यात जरासंधानी आणलेलं होतं. शिशुपाल हा त्यांचा मावस भाऊ होता. जरासंधाचं आणि शिशुपालाचं अत्यंत सख्य होतं आणि जरासंधाचा सेनापती म्हणून घेण्यात त्याला धन्यता वाटत असे आणि प्रथमपासून तो भगवंतांचा द्वेष करत होता. एवढंच नव्हे तर शिशुपाल देखील जरासंधासारखाच अन्यायी, अत्याचारी, एकूण क्रिमिनल अशा मनस्थितीचा मनुष्य होता. अजून एक राजसत्ता कौरवांच्या निमित्ताने हस्तिनापूरमध्ये धृतराष्ट्र राजा राज्य करत होता. हा स्वतः अंधळा होता. आपल्या मुलांच्या अत्यंत अधीन झालेला होता. पांडूचं राज्य पांडू वनात गेल्यामुळं याला मिळालेलं होतं आणि पांडूचे मुलगे वनातून परत आल्यानंतर त्यांना शिकवून मोठं करून ते राज्य सोपवण्याच्या ऐवजी तो स्वतःच ते राष्ट्र धरून बसलेला होता. धृतराष्ट्र हे नावाप्रमाणे देखील तो राष्ट्राचं धारण करून, अन्यायाने धारण करून थांबलेला होता. आणि धृतराष्ट्र अत्यंत हुशार, कावेबाज, गोड बोलणारा. धृतराष्ट्र देखील ओळखून होता की आपला खरा प्रतिस्पर्धी श्रीकृष्णच आहे. आपल्याला जर धोका कोणाकडून होऊ शकत असेल तर श्रीकृष्णाकडूनच धोका होऊ शकतो. भगवंतांनी कौसवध ते द्वारका या प्रवासामध्ये एक नवीन राजसंस्था जरी निर्माण केली तरी देखील प्रत्येक ठिकाणी नवीन राजसत्ता निर्माण करणं हे फार कठीण काम आहे हेही त्यांना माहीत होतं. आणि हे जाणून आपल्या एकूण जीवनाच्या उद्देशाच्या पूर्तीसाठी म्हणजे साधूंचं रक्षण, दुष्टांचं निर्दालन आणि धर्मसंस्थापना, विद्यमान राजसत्तांपैकी कोणाला तरी हाताशी धरून काम करणं आवश्यक आहे असं त्यांनी हेरलं. आणि असा विचार करून पांडवांच्या मार्फत नवीन राजसत्ता निर्माण करावी असा विचार त्या काळात श्रीकृष्णांनी केला. हा विचार श्रीकृष्णांचा पक्व होईपर्यंत धृतराष्ट्रांनी युधिष्ठिराला युवराज केलेलं होतं आणि लाक्षागृहामध्ये सर्व पांडवांना कुंतीसकट जाळून संपवलेलं होतं अशी सार्वत्रिक धारणा होती. त्यामुळे पांडवांना ज्या तऱ्हेने श्रीकृष्णांनी हेरलेलं होतं त्या तऱ्हेने पांडवांना संपवण्याकरता म्हणून धृतराष्ट्रांनी अधिक मोठी चाल खेळलेली होती. पांडवांना जवळ करण्याचं कारण म्हणजे पांडवांमध्ये संघटित नेतृत्व त्यांनी पाहिलं. एकछत्री नेतृत्व आणि तेही वडील बंधूंचं मानणारे असे उर्वरित चारही भाऊ होते आणि वडील बंधू अत्यंत सदाचारणी, सद्वर्तनी, धर्मप्रवण असा होता. अनेक गुणांनी संपन्न असा होता. पांडवांमध्ये पाचही जणांमध्ये विलक्षण सामर्थ्य होतं. अनेक शस्त्र सहजगत्या ते हाताळत होते आणि प्रत्येक जण एकेका युद्ध कौशल्यात एकेका शस्त्र प्रकारात तर त्या काळात जवळपास सर्वश्रेष्ठ समजला जात होता. पांडवांच्या ठिकाणी त्यागाची प्रवृत्ती होती, सत्यनिष्ठा होती, धर्मनिष्ठा होती, धर्माचं नियंत्रण मानण्याची पांडवांची प्रवृत्ती होती, असे अनेक गुण त्यांनी पांडवांच्या ठिकाणी पाहिले. त्यामुळे आपल्या कार्याचं साधन म्हणून पांडवांना वापरायचं असं श्रीकृष्णांनी ठरवलं आणि लाक्षागृहामध्ये जळून नाहीसे झाले. अशा प्रकारे सार्वत्रिक समज असलेले पांडव लाक्षागृहामधून अत्यंत योगायोगाने विदुराच्या सहाय्याने कौशल्याने ते तिथून बाहेर पडलेले होते आणि एकूण धृतराष्ट्र आणि कौरवांच्या जाचाने हक्काच्या राज्याला पारखे झालेले होते. आश्रयहीन अनाथ ब्राह्मण वेश धारण करून स्वतःला दडवून असे राहत होते. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला त्यांनी ब्राह्मण वेशातल्या या भस्मानी झाकलेल्या अग्नीप्रमाणे देदीप्यमान असणाऱ्या पाचही बंधूंना ओळखलं. ब्राह्मण वेशातील अर्जुनाने लक्षभेद केला आणि ताबडतोब अन्य क्षत्रियांबरोबर एका मोठ्या युद्धाला तोंड फुटलं आणि त्या युद्धाला अर्जुनाने आणि भीमाने अतिशय यशस्वीपणाने तोंड दिलं. त्याच दिवशी पांडवांना भगवान श्रीकृष्ण मध्यरात्री ते ज्या ठिकाणी एका कुंभाराच्या घरात उतरलेले होते त्या कुंभारवाड्यामध्ये त्या कुंभाराच्या घरात आपणहून जाऊन गुप्तपणाने भेटले. पांडवांच्या या विवाहाच्या एकूण प्रसंगाच्या वेळेला ते पांडवांच्या पाठीशी उभे राहिले. पांडवांना त्यांनी अतुलनीय संपत्ती, अलंकार, घोडे, दास, दासी, दागिने, रथ, आहेर म्हणून दिले. पांडव देखील एका रात्रीत भगवंतांचे अधीन झाले असं घडलं नाही आणि केवळ संपत्ती दिली म्हणून अधीन होणाऱ्यातले ते नव्हते. पांडव एकूण निर्भय, आत्माभिमानी, महापराक्रमी, निर्मोही आणि सुसंस्कारित असेच होते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या श्रीकृष्णांबरोबर ते सहजासहजी आणि एकाएकी नमले असं झालं नाही. ते हळूहळू श्रीकृष्णांचं सामर्थ्य लक्षात घेऊन आणि श्रीकृष्णांच्या अद्भुत अशा गुणांमुळे आणि पराक्रमामुळे श्रीकृष्णांना वश झाले आणि स्वतःला श्रीकृष्णांचं एकंदरीत साधन यंत्र म्हणून वापरायला जवळपास त्यांनी परवानगी दिली. श्रीकृष्णांच्या कोणत्या गुणांमुळे पांडवांना श्रीकृष्णांची जर भुरळ पडली असेल तर श्रीकृष्णांचं अतुलनीय असं सामर्थ्य आणि शौर्य. बालपणीच श्रीकृष्णांनी कंस, चाणूर अशा राक्षसांचा केवळ मुष्टी प्रहाराने वध केलेला होता. केशीचा वध देखील त्यांनी लहानपणीच केलेला होता. जरासंधाशी 17 वेळेला यशस्वी मुकाबला त्यांनी केलेला होता आणि 18 वेळेला देखील युद्धामध्ये जरासंधाला उत्तम तोंड देऊन मग त्यांनी आपली राजधानी बदललेली होती. रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला रुक्मिणीचं बलपूर्वक श्रीकृष्णांनी हरण केलं आणि महायोद्धा असणाऱ्या रुक्मिणीचा त्यांनी सहजगत्या पराभव केलेला पांडवांना माहीत होता. अशा सगळ्या कारणाने श्रीकृष्णांच्या शौर्याचा विलक्षण प्रभाव त्यांच्यावर होता. बालपणीच्या त्यांच्या आठवणी देखील त्यांच्या कानावर आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये कालिया वध, गोवर्धन पर्वत उचलणे अशा प्रकारच्या गोष्टी देखील श्रीकृष्णांच्या एकूण कीर्तीच्या वलयामध्ये जमा झालेल्या होत्या. पुढे शिशुपालाचा सर्व राजमंडळाच्या समक्ष भगवंतांनी वध केला हेही पांडवांनी पाहिलेलंच होतं. भगवंतांची तेजस्विता ही पांडवांना फार मानवणारी अशी गोष्ट होती. कोणत्याही प्रकारचा आणि कुठेही होणारा अन्याय सहन न करणे. जरासंध, धृतराष्ट्र, दुर्योधन यांनी केलेला अन्याय हा भगवंतांनी सहन केला नाही आणि याच्यातला दुर्योधन आणि धृतराष्ट्राने श्रीकृष्णांवर थेट कोणताच अन्याय केलेला नव्हता. भगवंतांनी युद्धप्रसंगी भीष्मांवर शस्त्र उचललं. श्रीकृष्णांचा एकूण प्रभाव नक्षत्र मालेत उठून दिसणाऱ्या अशा सूर्याप्रमाणे दिसत असे आणि हा अनेक वेळेला पांडवांच्या लक्षात आला. प्रथम लक्षात आला द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला. अत्यंत हातघाईचं युद्ध चाललेलं असताना केवळ श्रीकृष्णांच्या आवाहनामुळे आणि तेजस्वीतेमुळे ते युद्ध थांबलेलं होतं. हीच तेजस्विता राजसूय यज्ञाच्या वेळेला आणि शिष्ठाई प्रसंगाच्या वेळेला उठून दिसलेली होती. श्रीकृष्णांच्या ठिकाणी असणारं जे अमानित्व होतं ते पांडवांना फार लोभस्वान वाटत होतं. आपण जणू पांडवांचे सेवक आहोत अशा आविर्भावाचे वर्तन करत होते आणि हे अमानित्व पांडवांच्याच बाबत नव्हे तर सर्वसामान्यत गोकुळात असल्यापासून त्यांच्या ठिकाणी असल्याचं पांडवांच्या लक्षात आलेलं होतं. श्रीकृष्णांच्या ठिकाणी जे अतुलनीय धैर्य होतं, जरासंधाच्या स्वाऱ्यांना त्यांनी तोंड दिलं आणि युद्ध नको म्हणून द्वारकेमध्ये जाऊन राहिले, तरी देखील जरासंधाच्या वधाच्या वेळेला ते सर्वात पुढे होते. त्यांनी युधिष्ठिराला सांगितलं की भीम आणि अर्जुन यांना माझ्याबरोबर तू दे, मी जरासंधाचा वध करवीन. आणि जरासंधाला आव्हान देताना देखील त्यांनी स्वतः आपल्याशी द्वंद्व युद्ध खेळावं अथवा अर्जुनाशी अथवा भीमाशी असे पर्याय दिलेले होते. द्रुपदासह पांडवांना स्वयंवर प्रसंगी जो पाठिंबा त्यांनी दिला तेव्हा उर्वरित सर्व राजमंडळाचा रोष श्रीकृष्णांनी ओढून घेतलेला होता. दुर्योधनाच्या शिष्ठाई प्रसंगी बंदी बनवण्याच्या कारस्थानाला भगवंतांनी ज्या पद्धतीने आणि ज्या तडफेने तोंड दिलं, श्रीकृष्णांच्या ठिकाणी असणारं अभिजात नेतृत्व ही एक गोष्ट पांडवांना सहज भावणारी अशी होती. गोकुळामध्ये देखील सवंगड्यांमध्ये खेळत असताना आपोआप नेतृत्व त्यांच्याकडे आलं. यादव कुळाचं देखील एकमुखी नेतृत्व त्यांना प्राप्त झालं कंसवधानंतर. याचं कारण सर्वांच्या हिताकरता असणारी अशी त्यांची विचारपद्धती होती. त्यांच्या ठिकाणी निष्कामता होती. नेतृत्वाच्या ठिकाणी कामनारहितता ही फार महत्वाची गोष्ट आवश्यक अशी आहे. जर नेतृत्वच स्वार्थी असेल तर अनुयायी दूर व्हायला सुरुवात होते. चातुर्यानी समाज टिकवण्याची त्यांची जी पद्धत होती, समूहाच्या कल्याणाची चिंता ते सतत करत असत. समूहाला मार्गदर्शन करणं हेही नेत्याचं काम असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला यादव कुळाला, पांडवांना आणि अनेक मानणाऱ्या लोकांना श्रीकृष्णांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे असं दिसतं. तसंच अनुयायांना श्रेय देण्याची वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती. सगळंच आपल्या पराक्रमाने झालं असं म्हणण्याच्या ऐवजी सर्वांना संधी देऊन आणि सर्वांचं म्हणणं मानून आणि मध्यम मार्ग काढून ते नेहमी चालताना दिसले. तसंच अनुयायांना प्रेमासह शिस्तीमध्ये ठेवण्याची कला त्यांनी जोपासलेली होती. त्यांच्या प्रेमाचा कोणी विपरीत अर्थ घेऊन त्यांच्याशी याबाबत श्लेष करू शकत नसे. ते वेळप्रसंगी कठोर देखील होत असत. कुठूनही शिस्त मोडलेली त्यांना खपत नसे. राजसूय यज्ञामध्ये ब्राह्मणांचे पाय स्वतः भगवंतांनी धुतले, उष्टी खरकटी काढली, अर्जुनाचा सारथी बनले, अशा प्रकारे स्वतःला कमी मानून, कमी समजून, कार्य प्रधान समजून कार्याकरता भगवंत सर्वांना आपलंस वेगवेगळ्या भावनेनी सहज गत्या करत असत. अशा प्रकारच्या या गुणविशेषांमुळे त्यांच्या ठिकाणी संभाषण कौशल्य देखील फार उत्तम रीतीने होतं. आणि या संभाषण कौशल्याचा प्रत्यय अनेकांना वेळोवेळी आलेला आहे. त्यांची जी भाषणं होत असत ती भाषणं महाभारताचा एक स्वतंत्र विषय देखील मानावा लागेल. असं वर्णन आहे की भगवान श्रीकृष्ण बोलणार असतील अथवा भाषण करणार असतील तर त्यांच्या भाषणाला फार मोठी गर्दी जमत असे. त्यांच्या भाषणामध्ये शाश्वत सत्याचा वारंवार उल्लेख येत असे. हित आणि अहित, नीती आणि अनिती याचा उहापोह ते करत असत. योग्य काय आणि अयोग्य काय हे अत्यंत स्पष्ट पण प्रेमळपणाने असं मांडत असत. त्यांच्या बोलण्यामध्ये अतिशय उत्तम विचार आणि सुविचार यांची पखरण असे. त्यांच्या भाषणाची सुरुवात आणि समारोप हे दोन्ही अतिशय आकर्षक असत. प्रत्येक वेळेला ते वैयक्तिक संभाषण असो किंवा समूहातलं संभाषण असो अथवा वक्तृत्व भाषण म्हणून असो, प्रत्येक वेळेला ते आपलं म्हणणं दुसऱ्याच्या गळी उतरवण्याच्या कामी अतिशय यशस्वी होत असत. श्रीकृष्णांची ही जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्याबरोबरच अजून काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण एक स्तोत्र ऐकूया.
विलासिनी विलसति केली परे चंदन खेचित नील कलेवर पीत वसन वनमाली चंदन चेचित नील कलेबर पीत वसन वनमाली केली जलन्मणि कुंडल मंडित गंडयुग स्मित हरिह मुग्धवधूनि करे विलासिनी विलसति केली परे कापि विलास विलोल विलोचन केवल जनित मनोजम विलास विलोल विलोचन केवल जनित मनोजम ध्यायति मुग्धवधूरधिकम् मधुसूदन वदन सरोजम् ध्यायति मुग्धवधूरधिकम् मधुसूदन वदन सरोजम् हरिरिह मुग्धवधूनि करे विलासिनी विलसति केली परे चंदन चेर्चित नील कलेबर पीत वसन वनमाली दृश्यति कामपि चुम्बति कामपि रमयति कामपि रामाम् पश्यति सस्मित चारुतराम् अपरामनुगच्छति वाम हरिरिह उद्भवधो निकरे विलासिनि विलसति केलिपरे चन्दन चेर्चित नीलकलेबर पीतवसन वनमाले कस्तूरी तिलकम् ललाट फलति वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे नवमौक्तिकम् करतले वेणुम् करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनम् च कलयम् कण्ठे च मुक्तावलिम् गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि विजयते गोपाल चूडामणि
भगवान श्री कृष्णांचं जीवन आणि चरित्र पाहिल्यानंतर आणि पांडवांच्या आणि भगवंतांच्या संबंधांवर थोडासा प्रकाश टाकल्यानंतर भगवान श्री कृष्णांच्या एकूण जीवनात उठून दिसणारी व्यक्तिमत्वातली जी वैशिष्ट्ये आहेत तर ती पाहण्याचा आता आपण थोडासा प्रयत्न करू. भगवंत ज्या वेळेला जे सांगतात तसंच ज्या वेळेला जे वर्तन करतात त्या सांगण्याशी आणि वर्तनाशी ते पूर्णतः तन्मय होऊन असतात असं त्यांच्या एकूण जीवनावरून दिसतं. त्यांचं वर्तन आणि त्यांचं कथन या दोन्ही गोष्टीशी आंतरिक गुणधर्मांनी ते एकरूप होऊनच राहिलेले आहेत असं कायम लक्षात येतं. असं असल्यामुळं त्यांच्या सर्व कृती देखील अत्यंत दैवी आणि ऐश्वरीय अशा दिसतात. बऱ्याच वेळेला असं दिसतं की आपण जे सांगतो त्याच्याशी तन्मय नसतो, आपण जे वर्तन करतो त्या वर्तनाशी देखील आपण तन्मय नसतो. मनानी बुद्धीनी इंद्रियांनी आंतरिक भावानी जीवभावानी आत्मभावानी अशी गडबड किंवा गोंधळ भगवंतांच्या कुठल्याही कृतीमध्ये आणि उक्तीमध्ये देखील कधीही नव्हती. आणि या उक्ती आणि कृती जशा खोड्या रासक्रीडा जनरंजक असे खेळ बासरी वाजवणं गायी चारणं घोडे हाकणं भगवद्गीता देखील त्यांनी अर्थाशी तादात्म्य पाहूनच सांगितली. आणि आधीच्या सगळ्या गोष्टी देखील त्या त्या वेळेला अत्यंत तादात्म्याने त्यांनी केल्या. गायीच्या पाठीवर जेव्हा त्यांनी हात फिरवला तेव्हा गायीच्या आत असणारा परमात्मा आणि त्यांच्या ठिकाणी असणारा परमात्मा प्रेमभावानी एकच आहेत असं समजून त्यांनी गायीच्या पाठीवर हात ठेवला. भगवंतांची प्रत्येक कृती त्यांच्या जीवनभर झालेली संपूर्णपणे निरपेक्षतेने घडली. संपूर्ण निरपेक्षतेने जशी घडली तशी संपूर्ण पूर्णतेच्या बोधासहित देखील घडली. पूर्णतेचा बोध असल्यामुळेच बाह्य अपेक्षा कधीही कोणाला दिसल्या नाहीत. जर पूर्णतेचा बोध नसेल तर इंद्रियांच्या अनेक अपेक्षा राहणारच, मनाच्या देखील अपेक्षा राहणार, अनेक विकार उद्भवणार. कंसाच्या वधानंतर जरासंध शिशुपाल यांच्या वधानंतर त्यांनी राज्य स्वीकारलेलं दिसत नाही. त्यांचं कंसाच्या राज्यावर त्यांनी उग्रसेनाला बसवलं. तसंच जरासंध आणि शिशुपाल यांना मारल्यानंतर त्यांच्या राज्याची व्यवस्था देखील त्यांच्या त्यांच्या मुलांकडे सोपवली. ते निरपेक्षतेने राहिले आणि बोधाची कोर कधीही ढळली नाही. महाभारतकालीन युद्ध केवळ त्यांच्या बुद्धिकौशल्याने, चातुर्याने, राजकारणाने, श्रमाने जिंकलं गेलं. याच्यामध्ये कोणालाही कसलाही संदेह नाही. पांडव देखील यशाचं सर्व श्रेय भगवंतांनाच देतात, पण युद्ध जिंकल्यावर सुद्धा पांडवांकडून कसलाही मोबदला त्यांनी घेतला नाही. या सर्व कृतीच्या वेळेला ते पूर्णतेच्या अखंड बोधात राहूनच वागत होते. श्रीकृष्ण प्रत्येक क्षणाला पूर्ण बोधामध्ये राहिले. लिव्ह फ्रॉम मुमेंट टू मुमेंट, प्रत्येक क्षणाला जगणं हे श्रीकृष्णांच्या चरित्राचं जणू सूत्रच होतं. आणि त्या क्षणाला ते फक्त त्या क्षणामध्ये असत. ज्या क्षणाला बासरी वाजवली त्या क्षणाला ते पूर्ण संगीतमय होऊन जात असत. खेळाच्या वेळेला फक्त कौशल्यपूर्ण खेळ ते खेळत असत. रासक्रीडेच्या वेळेला फक्त रासलीलेतच त्यांनी स्वतःला समर्पित केलं. युद्धाच्या वेळेला फक्त पूर्ण भावानी आणि शक्तीनिशी ते लढले. सांख्य उपदेशाच्या वेळेला सांख्याशी एकरूप झाले. कर्मयोग सांगत असताना कर्मयोगाशी, ध्यान सांगत असताना ध्यानयोगाशी, गुणांचं वर्णन करत असताना स्वतः मात्र गुणातीत तशी एकरूपता साधून होते. कोणत्याही एका गुणाबरोबर नव्हते. पुरुषोत्तमता अनुभवत त्यांनी क्षर अक्षर आणि उत्तम पुरुष याचं विवरण केलं. प्रत्येक विभूतीशी तादात्म्याच्या भावाने एकरूप होऊन त्यांनी विभूती सांगितल्या. तर विश्वरूप होऊन त्यांनी विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला दिलं. गुरु होण्याक्षणी ते खऱ्या अर्थाने गुरु म्हणून बोलले. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, तर निर्गुण ब्रह्माचा आधार मी आहे असं सांगत असताना आपण आणि ब्रह्म हे एक आहेत असं निसंदिग्ध प्रतिपादन त्यांनी केलं. श्रीकृष्ण जेव्हा बोलतात तेव्हा केवळ शब्दच नाही तर त्यांच्या शरीरावरचा रोम आणि रोम, त्यांचे डोळे, त्यांचं अंतःकरण, त्यांचा श्वास, त्यांचं असणं देखील त्या बोधाशी, त्या बोलण्याशी समरस होत असे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा रागावतात तेव्हा अशाच प्रकारे सर्व भावाने इन टोटॅलिटी ते रागवत असत. ते जेव्हा प्रेम करतात तेव्हा देखील सर्व इंद्रिय, मन, बुद्धी, अंतःकरण, जीवभाव, आत्मभाव या सर्वांसहित ते प्रेममय झाल्याचं दिसतं. काम आणि क्रोध यांचे अति उत्कट आविष्कार त्यांच्या ठिकाणी व्यक्त होताना दिसतात, जे रामचंद्रांच्या ठिकाणी कधीही व्यक्त झालेले कोणी पाहिले नाहीत. रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांची तुलना आता करायची नाही, पण श्रीकृष्णांच्या ठिकाणी मात्र मानवी भावनांच्या सहज भावनांचे, सहज विकारांचे अति उत्कट आविष्कार व्यक्त झाले. हे त्यांचं वैशिष्ट्यच आहे. त्यांच्या कामाचं दर्शन घेताना शुक देखील आनंदित झाले. खूप कॉन्ट्राडिक्ट वाटेल, पण त्यांचं जीवन तसंच होतं. त्यांचा क्रोध देखील पाहून ऋषी मुनी त्यांच्या रूपावर मोहित होत असत. त्यांनी जेव्हा अत्यंत क्रोधाने शिशुपालाचा वध केला तेव्हा सर्व सज्जन त्यांच्या त्या रूपावर देखील अत्यंत मोहित झाले. जेव्हा दुर्योधनाला अत्यंत विराट असं रूप त्यांनी दाखवलं, तो त्यांना बंदी बनवायची भाषा बोलत होता, तेव्हा विदुर भीष्म अतिशय आनंदित झाले. ते क्रुद्ध रूप पाहून देखील अति उत्कट आविष्कार त्यांच्या ठिकाणी प्रत्येक विकाराचा होत असे. त्यांच्या रासलीलेचं दर्शन घेण्यासाठी इंद्रादिकांना देखील तळमळ वाटत राहील. त्यांच्या कामाचं हे वैशिष्ट्य आहे, तळमळ अशा करता वाटत राहिली की त्या ठिकाणी प्रत्यक्ष शंकरांना देखील प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. तिथे इंद्रादिकांचं काय पाठ, म्हणून यांचं काम पाहणं याची देखील उत्सुकता देवादिकांना लागली. त्यांच्या उत्कट क्रोधाचं प्रगटीकरण, त्यांच्या कामाचं प्रगटीकरण आणि त्यांच्या सर्व भावनांचं प्रगटीकरण. सत्राजिताला त्यांनी तो मणी मागितला, सत्राजितानी कोणतं तरी कारण सांगून तो दिला नाही, तो मणी नंतर हरवला. त्यावेळेला त्यांनी सत्राजिताला असं सांगितलं की तुला हा मणी काय करायचा आहे, तो मणी तू मला देऊन टाक. त्यांच्या लोभाचं उत्कट दर्शन त्यावेळेला झालं, पण तो लोभ देखील तो मणी रोज काही सोनं देत असे, त्या सोन्याचा वापर त्यांना धर्मकार्यासाठी करायचा होता, त्याकरता त्यांनी लोभाला देखील जवळ केलं. नंतर त्यांच्यावरच त्या मण्याच्या चोरीचा आरोप आला, त्याच्यातून ते कसे बसे निसटले. सत्राजिताची सगळी गडबड त्यांनी प्रगट केली आणि तो मणी तुझ्याजवळ राहून दे, फक्त सोनं मला देत जा असं त्यांनी सत्राजिताला सांगितलं. तरी देखील त्यांच्या लोभाविषयी कोणाला गैरसमज झाला नाही. व्यक्तित्वाचा थोडाही अभिनिवेश न ठेवता त्यांचं सगळं जीवन घडलं. आत असणाऱ्या अदृश्य परमात्म्याला त्यांनी आपल्या ठिकाणी प्रत्येक वेळेला खुशाल अवतरण करू दिलं. अति परमार्थ भावाशी समरस राहिले आणि समरस राहून त्यांची वरची देहादी प्रकृती वर्तन करत असे, त्यामुळं अशा प्रकारच्या मानवी भावांचं देखील अति उत्कट आविष्करण त्यांच्याकडून झालं. त्याच्यात काम क्रोध लोभ एवढेच नव्हते, तर प्रेम आनंद क्रीडा खेळ युद्ध शौर्य असे देखील अनेक भाव होते. भगवंतांच्या वर्तनाला शास्त्र किंवा धर्म किंवा नीती यांची चौकट नव्हती, तर आपण जे बोलू ते शास्त्र, आपण जी बोलू ती नीती, आपण जो सांगू तो धर्म, अशा पद्धतीने अशा आत्मविश्वासाने त्यांचं सर्व जीवन गेलं. त्यांना कोणीही कसलेही दाखले देऊन काही पटवून देऊ शकत नव्हतं. ते म्हणतील तो दाखला, अशा प्रकारचा जबरदस्त आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी होता. याचं कारण ते आत असणाऱ्या परमात्म्याच्या साक्षीने सतत प्रगट होत होते. त्यामुळं अनेक वेळेला कोणालाही अपेक्षा करता येणार नाही असं वर्तन त्यांच्याकडून घडल्याचं दिसतं. जशी चोरी त्यांच्याकडून अपेक्षित नव्हती, पण चोरी त्यांच्या हातून घडली. गोपींच्या कामाची तृप्ती त्यांनी केली. अकल्पितपणाने युद्ध टाळून मथुरेहून सर्वांना बरोबर घेऊन ते द्वारकेला निघून गेले, तर दुसऱ्या प्रसंगी युद्धाच्या हानीबद्दल अर्जुन स्वतः सांगत असताना अर्जुनाला त्यांनी युद्धाचा सल्ला दिला. अनेकदा शिशुपालाकडून अपमान सहन केला आणि एके दिवशी मात्र सर्व राजांच्या समक्ष कोणाचीही पर्वा न करता स्वतःच्या सामर्थ्याने शिशुपालाचा वध देखील केला. एवढं सर्व परस्पर विरोधी वर्तन दिसताना देखील व्यक्तित्वाचा अभिनिवेशच त्यांच्या ठिकाणी नव्हता. व्यक्ती म्हणून अहंतेनी कोणतंच कार्य त्यांच्याकडून घडतच नव्हतं. त्या आतल्या परमात्मा भावाशी एकरूपता साधूनच सतत वर्तन करत होते. असं असल्यामुळं उत्तरेचा गर्भ जेव्हा त्यांनी वाचवला तेव्हा किंवा जिवंत केला तेव्हा सहज वागताना देखील मी कधी मिथ्या भाषण केलेलं नसेल, युद्धात कधी पाठ दाखवली नाही, या शक्तीच्या प्रभावाने हा बालक जिवंत होवो असं ते म्हणाले. प्रत्यक्षत अनेक वेळेला मिथ्या भाषण त्यांनी केलेलं होतं आणि युद्धात देखील पाठ दाखवलेलीच होती. धर्म आणि ब्राह्मण मला जर विशेष प्रिय असतील तर हा बालक जिवंत होवो असं ते म्हणाले. त्यांनी धर्माची देखील कधी कधी पर्वा केली नाही. अर्जुनाला देखील सर्व धर्मान परित्यज्य, धर्म वगैरे गोष्टी माझ्यापाशी बोलू नको, मामेकं शरणं व्रज असं म्हणाले, तरीही हा बालक जिवंत झाला. त्यांनी द्रोणाचार्यांना मारण्यासाठी म्हणून असत्य भाषण करायला लावलं. ब्राह्मण मला विशेष प्रिय असतील तर असे उद्गार देखील काढले. मी कधी अर्जुनाशी विरोध केला आहे याचं मला स्मरण नाही. या सत्याचा प्रभावामुळे हा बालक जिवंत हो असं ते म्हणाले. त्याच्या पुढे ते असं म्हणाले की माझ्या ठिकाणी सत्य आणि धर्म निरंतर प्रतिष्ठित असतील तर हा मृत पुत्र जिवंत होवो. कंस आणि केशी यांना मी धर्मानुसारच ठार मारलेला आहे, या सत्याच्या प्रभावामुळे हे बालक जिवंत होवो असं ते म्हणाले. कंसाला अधर्माने केशीला अधर्माने यांनी मारलं असा प्रवाद देखील होता. त्यांचं सगळं जीवन केवळ परमात्म सत्तेच्या प्रभावामुळे घडलं आणि या परमात्म्याच्या प्रभावाची यथार्थ जाणीव त्यांना होती. याच वेळेला त्यांनी ज्या ज्या गोष्टींचा वाचनी उच्चार केलेला आहे ते सगळे आरोप त्यांच्यावर सतत होत होते तोपर्यंत त्या सगळ्या आरोपांचं निराकरण व्हावं सर्वांसमक्ष हाही एक हेतू त्यांचा होता. त्यामुळे वेळ साधून बुद्धी चातुर्य दाखवून प्रत्येक वेळेला तारतम्य कसं ठेवायचं, सगळ्या प्रकारचे लोकापवाद दूर करण्याचं बुद्धी चातुर्य या प्रसंगातून सहज व्यक्त होतं. श्रीकृष्णांनी त्यांच्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या आव्हानांचा आनंदाने स्वीकार केला असं दिसतं. आनंदाने स्वीकार केला ही एक पद्धत आहे आव्हानाचा स्वीकार करण्याची. रडणं कुडणं परिस्थितीला दोष देत चढफडणं त्यांच्या ठिकाणी नव्हतं. आव्हानाचा स्वीकार वेगवेगळ्या पद्धतीने होत राहतो, जसं रडत कुढत हरलेल्या मनोवृत्तीनी प्रतिशोध म्हणून, जसं भीष्माचार्यांनी अंबा अंबिका आणि अंबालिका या तीन भगिनींना पळवून आणलं, त्याच्यातली अंबा ही भीष्माचार्यांचा प्रतिशोध घेण्यासाठी सिद्ध झाली, त्याच्यासाठी ती जन्म घेत राहिली आणि शिखंडी होऊन तिने भीष्माचार्यांना मारलं. अश्वत्थामा देखील असाच रडत कुढत आणि विचित्र रीतीने प्रतिशोध घेणारा म्हणून समजला गेला. दुसरी पद्धत अशी की आव्हानाचा क्रोधानी क्रोधासारख्या विकारांनी स्वीकार करायचा आणि अशा वेळेला हा स्वीकार अत्यंत प्रतिक्रियात्मक असा राहतो. जसा दुर्योधनानी आव्हानाचा क्रोधानी क्रोधासारख्या विकाराला अधीन होऊन स्वीकार केला, भीम दुष्टासन जरासंध कर्ण जयद्रथाच्या वधाच्या वेळेला अर्जुन हेही याच प्रकारांनी ग्रासलेले होते. तिसरा प्रकार म्हणजे अत्यंत प्रसन्नतेने आनंदाने आव्हानाचा स्वीकार करणं. आव्हान हे दुसऱ्याने दिलेलं आहे आणि मी केवळ प्रतिसाद देतो आहे अशा भावनेने आव्हानाला प्रसन्नतेने आणि आनंदाने तोंड देणं. भगवद्गीतेत वर्णन आहे की भीष्माचार्यांनी अत्यंत हर्षभरित होऊन शंख फुंकला. भीष्मांच्या या शंखनादाला तितक्याच आनंदाने भगवंतांनी प्रतिसाद दिला. चिडून नव्हे, नाईलाजानी म्हणून नव्हे, तर अत्यंत आनंदाने अत्यंत प्रसन्नतेने भगवंतांनी ते आव्हान शंख फुंकूनच स्वीकारलं. प्रत्येक आव्हानाच्या वेळेला त्यांची बुद्धी अशा प्रकारे काम करत असे की आता जे काही हे आव्हान करील ते करू, या आव्हानामुळे जी परिस्थिती दाखवली जाईल ती दाखवली जावो, हे आव्हान जिथं कुठं नेईल तिथं मी जाईल, पण या आव्हानाचा स्वीकार करेन. युद्धाच्या प्रत्येक आव्हानाचा जसा त्यांनी प्रसन्नतेने प्रतिसाद म्हणून स्वीकार केला, तसा भक्तांच्या, पांडवांच्या, ऋषींच्या प्रेमाच्या, भक्तीच्या आवाहनाचा देखील त्यांनी तितकाच प्रसन्नतेने आणि भावात्मक असा स्वीकार केला आणि त्यालाही तसाच उत्तम प्रतिसाद दिला. अग्रपूजेच्या वेळेला हा प्रतिसाद दिसून येतो. विदुरांना त्यांनी दिलेला प्रतिसाद, भीष्मांना आणि व्यासांना त्यांनी वेळोवेळी दिलेला प्रतिसाद या प्रकारचा होता. त्यांनी गोपींच्या प्रेमाला देखील नृत्य, गीत, बासरी वाजवून उत्कट प्रतिसाद दिला. श्रीकृष्णांच्या कुठल्याच प्रतिसादात राग आणि द्वेष नाहीत, हे त्यांच्या आव्हानाच्या प्रतिसादाचं देखील वैशिष्ट्य होत. भगवद्गीतेत श्रीकृष्ण कधी परमात्म्याच्या भूमिकेतून बोलले तर कधी श्रीकृष्ण व्यक्ती या भूमिकेतून बोलले. दोन्ही भूमिकांमधून ते अत्यंत सहजपणाने बोलले. इतकं की एका वाक्यामध्ये श्रीकृष्ण आणि परमात्मा अशी सरमिसळ सहज दिसून येते. त्यांनी आपल्या संवाद कौशल्याने प्रथम अर्जुनाची जी मनस्थिती होती त्या मनस्थितीशी काय म्हणायचं ट्युनिंग अप करून घेतलं, ते मॅच झाले जणू काही, आणि तिथून अर्जुनाला क्रमाक्रमाने ते वर घेऊन गेले आणि अर्जुनाला परमसत्याचा असा उपदेश केला. श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे असं सांगणं मात्र फार कठीण आहे. हसणारं, खेळणारं, संगीत, नृत्य, गायन याच्यामध्ये रमणारं श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व, व्यक्तित्व हे भगवंतांचं आहे का योद्ध्याचं आहे? अनेक प्रश्न उभे राहतात. श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व, व्यक्तित्व हे विलासी दिसतं का दिसतं? त्यागी दिसतं? शब्द पाळणाऱ्याचं व्यक्तित्व दिसतं का दिसतं? शब्द मोडणाऱ्याचं व्यक्तित्व दिसतं का दिसतं? श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाचं अत्यंतिक कामी म्हणून दर्शन होतं का होतं? संयमी म्हणून होतं का होतं? उच्चवर्णीय राजघराण्याला शोभणारं असं वर्तन त्यांच्या सहज भावात आणि वर्तनात दिसतं का दिसतं? आणि गवळ्यांमध्ये सहज रीतीने रमणारे आणि खेडोपाडीच्या व्यक्तीसारखं वर्तन करणारे म्हणून ते दिसतात का दिसतात? गाई घोड्यांवर प्रेम करणारे सहज दिसतात. अर्जुनाचं सख्यत्व निभावणारे दिसतात. धनाला महत्व देणारे लोभी दिसतात का दिसतात? त्या धनाचा सदुपयोग करणारे, धर्म कार्यार्थ वापरणारे दिसतात का दिसतात? स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवण्याकरता म्हणून कोणत्याही स्थराला जाऊन टीका करण्याची देखील तयारी दाखवणारे ते आहेत का? आहेत. आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी म्हणून, त्यांना महत्ता देण्यासाठी म्हणून त्यांच्याशी विवाह देखील करणारे आहेत का? तर आहेत असं उत्तर येतं. ते कर्मयोगी म्हणून दिसतात का दिसतात? ते संन्यासी म्हणून दिसतात का म्हणू शकतो? ते स्थितप्रज्ञ, ज्ञानी, गुणातीत, सर्व प्रकारे ते त्यांचं दर्शन होतं असं लक्षात येतं. श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वाला ओलांडून जीवन जगले असं दिसतं. परमात्म भावनेमध्ये त्यांनी आपलं सगळं व्यक्तित्व विसर्जित केलेलं होतं असं दिसतं. जेव्हा स्वतःचं व्यक्तित्व ओलांडलं जाईल तेव्हा परमात्म तत्व प्रकट होतं. जोपर्यंत आपल्या व्यक्तित्वाची अस्मिता जोपासली जाते तोपर्यंत परमात्मा प्रकट होत नाही. त्यांच्या ठिकाणी आपलं सगळं व्यक्तित्व ओलांडण्याची क्षमता 100% दिसून आली. उपमा द्यायची झाली तर त्यांचं व्यक्तित्व एखाद्या बासरीसारखं म्हणायचं. त्याच्यातून जे संगीत परमात्म्याला वाजवायची इच्छा असेल ते परमात्मा वाजवेल. जे कर्म परमात्मा समोर आणून ठेवेल ते कर्म कर्तव्य म्हणून करेन. जे जीवन परमात्म्याला माझ्याबद्दल अपेक्षित आहे ते जीवन मी अत्यंत आनंदाने परमात्म भावात राहून जगून दाखवेन. अशा पद्धतीने ते जीवन जगले. असं नाहीये की आपल्या देशाने परमात्म स्वरूप झालेले फक्त भगवान श्रीकृष्ण हे एकच महापुरुष पाहिले. वामन अवतार, परशुराम अवतार, श्रीराम अवतार, अलीकडे झालेले आचार्य प्रत्यक्ष शंकरांचा अवतार म्हणून सर्वमान्य आहेत. आपल्याला ते मान्य आहे. ज्ञानेश्वर भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराज देखील हे अवतारच आहेत अशी सर्वसाधारण समाजाची पूर्ण धारणा आहे. बुद्ध महावीर हे देखील परमात्मरूप झालेले महात्मेच म्हणता येतात. मात्र हे सर्व महात्मे आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये काही भेद आढळतो. या सर्व महापुरुषांची एक विशिष्ट जीवन पद्धती जीवनभर टिकून राहिलेली दिसते. त्यामुळं त्याकरता त्यांचं व्यक्तिमत्व समजतं. जरी त्यांनी व्यक्तित्वाला ओलांडलं असेल तरी देखील त्यांचं व्यक्तित्व डिफाईन झालेलं होतं, जसं रामचंद्रांचं व्यक्तित्व. रामचंद्र बासरी वाजवत आहेत अथवा नृत्य करत आहेत हे शक्य नाही. त्यांचं व्यक्तित्व डिफाईन झालेलं होतं. असं असल्यामुळं परमात्मा भावाला जरी प्राप्त झालेले असले तरी देखील त्यांचं व्यक्तित्व समजतं. मी कुठेतरी असं वाचलं की रामचंद्रांच्या जीवनातलं एखादं प्रकरण तुमच्या पुस्तकातलं जर गहाळ झालं तर तुमच्या बुद्धीने देखील ते लिहिता येईल. कारण जसं पूर्वी त्यांचं जीवन होतं तसंच त्या प्रकरणात निश्चित असणार आणि त्याच्या पुढची पानंही उपलब्ध आहेत. मधलं प्रकरण लिहिणं सोपं आहे, करता येऊ शकेल. श्रीकृष्णांच्या जीवनातलं एक प्रकरण जर गेलं तुमच्या पुस्तकातलं तुम्हाला सापडत नसेल तर ते प्रकरण तुम्ही श्रीकृष्ण कसे वागले असतील हे तुमच्या बुद्धीने लिहू शकत नाही. याचं कारण त्यांची कोणतीच जीवन पद्धतीची अशी चौकट नव्हती. त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये सर्वच गोष्टी उत्कटतेने व्यक्त झाल्या. घडलं असं की श्रीकृष्ण ज्याला जसे पाहायला आवडतात तसे त्यांनी ते पाहिले. श्रीकृष्ण भागवतकार एका विशिष्ट पद्धतीने पाहतात. तळमळ झालेली होती, महाभारत लिहून संपलेलं होतं. आता ते युद्ध आणि या गोष्टी लिहायच्या नव्हत्या. म्हणून भागवतामध्ये श्रीकृष्णांचं ज्या तऱ्हेने म्हणजे महाभारतकालीन युद्ध, राजकारण, मुत्सुद्देगिरी ही चर्चा करायची नव्हती. महाभारत झाल्यानंतर भागवत एका विशिष्ट भावाने लिहिलं. भागवतकार एका विशिष्ट भावाने श्रीकृष्णांकडे पाहतात, महाभारतकार अजून एका वेगळ्या भावाने पाहतात. महाभारतकार राजकारणी धुरंधर मुत्सुद्दी अत्यंत शौर्य असणारा बुद्धिचातुर्य असणारा, तर संतांची दृष्टी अजूनच वेगळी. संतांची दृष्टी ही भक्ताची दृष्टी होती, भागवतकारांची दृष्टी देखील भक्ताची जरी असली तरी देखील संतांनी अजूनच वेगळ्या दृष्टीने भगवंतांना पाहिलं. पुराणांची भगवंतांकडे पाहणारी दृष्टी आणि संतांची भगवंतांकडे पाहणारी दृष्टी ही थोडीशी एकमेकांना जमेल अशी आहे. हरिवंश पुराण हे एकच पुराण भगवंतांच्या जीवनाला वाहिलेलं असं पुराण आहे. पुराण हे भगवंतांकडे अजून वेगळ्या दृष्टीने पाहतं असं लक्षात येतं. असं असल्यामुळं हरिवंश पुराणामध्ये भगवंतांची सहचारी पूर्वाश्रमीची गोकुळ असली म्हणून राधेचं देखील वर्णन आलं, पण भागवतकार ते वर्णन करत नाहीत. संतांनी मात्र ही राधा जशीच्या तशी मान्य केली, संतांना ती भावली आणि संतांनी आपल्या भक्तीकरता तिला उचलली देखील. गोपींचं प्रेम संतांनी उचललं, विरहिण्या रचल्या. अतिशय कामी लोक भगवंतांच्या या दृष्टिकोनाकडं, ही मोठ्या लोकांची दृष्टी झाली, पण महाराष्ट्रामध्ये हीनतेनी तमाशामध्ये भगवंतांच्या लीलांचं वर्णन केलं गेलं. कामी लोक त्या पद्धतीने भगवंतांचं चरित्र पाहतील, मोरोपंतांसारखे वेगळ्या पद्धतीने भगवंतांकडे पाहतील. आणि तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव यांची भगवंतांकडे पाहण्याची रीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवंतांचं जीवन सर्वमान्य असणं फार कठीण आहे. जसं रामचंद्रांचं जीवन सर्वमान्य आहे, कोणालाच कसलंच ऑब्जेक्शन नाही, त्यामुळं भक्तांमध्ये देखील कोणी कोणी भगवंतांच्या पुढच्या चरित्राला हात देखील लावत नाही. बाळकृष्ण आवडतं, बाळकृष्णाच्या पुढचं जे जीवन आहे तर ते जीवन आवडत नाही. रागणारा, लोणी खाणारा, मै नाही माखन खायो म्हणणारा, आईला त्रास देणारा, सर्व गवळणींना अत्यंत आवडणारा, लोभसवाडा असा श्रीकृष्ण, याच्या पलीकडे श्रीकृष्णाचा विचार करायला प्रकृतीनुसार, स्वतःच्या प्रकृतीनुसार कित्येक जण तयार नाहीत. तर कित्येक जण भगवंतांचं गोपींशी असणारं नातं आणि राधेशी असणारं नातं हे अत्यंतिक आवडून घेतात आणि राधे कृष्ण हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होऊन जातं. त्यांना बाळकृष्ण नको असतो, त्यांना तरुण कृष्ण हवा असतो आणि राजधुरंधर कृष्णाशी त्यांचा काही संबंध नसतो. तर राजकारणी मुत्सुद्दी, राष्ट्राचा विचार करणारे, समाजाचा विचार करणारे यांना भगवंतांची राजवृत्ती आवडते, मुत्सुद्दीगिरी आवडते, राजकारण कौशल्य आवडतं. तर युद्धस्य वार्ता रम्या, युद्धाच्या कथा केवळ आवडणाऱ्या, स्वतः लक्षी करायचं नाही अशांना भगवंतांचे पराक्रम खूप आवडतात. कोणाला दुष्ट संहारक म्हणून, कोणाला साधूंचं रक्षण करणारे. आपला वेळ पुढे गेला पण माझं संपत आलंय, 5 मिनिट. साधूंचं रक्षण करणारे, धर्म संस्थापना करणारे म्हणून कोणाला आवडतात. कोणाला परम सुंदर मोर मुकुटधारी गायी आणि गोपात गोपींमध्ये रमणार असं त्यांचं रूप आवडतं. कोणाला रणांगणावर कर्माच्या वेळेला भगवद्गीतेद्वारा अर्जुनाला आणि त्यामुळे सर्व लोकांना कर्मप्रवण करणारा श्रीकृष्ण आवडतो लोकमान्यांसारख्यांना, तर कोणाला रणांगणावर ज्ञानाचा उपदेश करणारा आणि आत्मज्ञान हेच जीवन आहे असं सांगणारा भगवंतांसारखा श्रीकृष्णांसारखा असा तत्वज्ञ आवडतो. कोणाला त्यांचं सारथ्याचं रूप भावतं आणि आपला सगळ्या जीवनाचा भार अर्जुनासारखा सारथी या नात्याने त्याच्याकडे सोपावा असं वाटतो. कोणाला सुधाम्याचा मित्र म्हणून आवडतो तर कोणाला उष्टी खरकटी काढणारा, कोणाला कुंजवनात नाचणारा. श्रीकृष्णांना स्वतःचं व्यक्तित्व नाही, त्यामुळे त्यांच्या ज्या ज्या उत्कट रूपाला ज्यांनी ज्यांनी जसं पाहिलं आणि जसं जसं आपल्या प्रकृतीनुसार ते रूप ज्यांना भावलं तसे तसे ते त्यांना त्यांना आवडत गेले. भगवंतांसारखी कृष्णांसारखी विविध दर्शनं कोणाचीही नाहीत, त्यामुळं भगवंतांना जितकी नावं आहेत तितकी नावं एका व्यक्तीला कधीच दिली गेली नाहीत. एका व्यक्तीला किती नावांनी ओळखलं जावं, केशवा मधुसूदना नारायणा गोविंदा माधवा गणती नाही असं भगवंतांचं जीवन झालं. म्हणून भगवंतांचा पूर्णावतार म्हणून उल्लेख केला जातो. कोणी कल्पनाही करू शकत नाही की जी बोट बासरी वाजवताना सफाईदारपणाने कोमलपणाने बासरीवर फिरतात त्याच बोटावर चक्र धारण केलं जाऊ शकतं आणि कोणाची हत्या सहजगत्या केली जाऊ शकते. तुम्ही बुद्धांना चक्र हातात धारण करताना पाहू शकत नाही, रामचंद्रांना त्यांच्या मर्यादेमध्येच पाहणं आपल्याला आवडतं. परशुराम आपली सगळी उग्रता सोडून प्रेमळपणे वर्तन करतील असं पाहायला आपल्यालाही आवडत नाही, तसं त्यांचं व्यक्तित्वच नाही. असं असल्यामुळं सर्वांचं चरित्र बंदिस्त आहे, श्रीकृष्णांचं उन्मुक्त असं आहे. श्रीकृष्णांच्या सर्व रूपांचं मला व्यक्तिशः खूप आकर्षण आहे, पण सर्वात अधिक आकर्षण कशाचं जर असेल तर अर्थात त्यांच्या गोकुळातल्या वास्तव्याच्या रूपात. म्हारो प्रणाम बाके बिहारी जी की मोर मुकुट माथा तिलक बिराजे. असं रूप जास्त भावतं. अशा रूपाची भक्ती मनात जास्त घर करते. मला असं वाटतं की संतांच्या कृपेचा हा परिणाम आहे. मला असं वाटतं की आजही ते जर अवतरले तर द्वारकेमध्ये मथुरेमध्ये जातील याची खात्री वाटत नाही. ते हस्तिनापुरात अथवा कुरुक्षेत्रावर जातील असं वाटत नाही. ते देवकी वसुदेवांना भेटतील असं वाटतं, पण नंद यशोदे बरोबर राहण्याचं बहुतेक पसंत करतील असं वाटतं. ते जातील यमुनेच्या तटावर, ते फिरतील कुंजवनात, कित्येकांना आपण आल्याची सूचना ते देतीलच याची खात्री वाटत नाही. पण गोपिकांना आपण आल्याचं ते निश्चित सांगतील आणि त्यांना भेटतील. त्यांच्याबरोबर ते रमतील गोपाळांबरोबर. मोठ्या आनंदाने खेळ खेळतील. ते गायींना चारा घालतील, कुरवाळतील. भागवतात उल्लेख असो किंवा नसो त्यांच्याबरोबर राधा जरूर असेल. त्यांची बासरी देखील त्यांच्या हातात असेल. अर्थात मला खात्री वाटते की तिथं मी देखील असेनच. बासरी ऐकण्याची जन्मजन्मांची इच्छा निश्चित पूर्ण होईल. त्याच्या मुरलीने तहान भूक हरपण्याचा अनुभव निश्चित येईल. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणी स्वामी माझा. देखी लागे माये यमुनेचा तीरी, हात खांद्यावरी राधिकेचा. स्वामी माझा असा मी त्याला पाहिजे. आधी असा पाहिजे, मग हव्या त्या सगळ्या रूपांनी पाहिजे, आणि परत सर्वात शेवटी असाच पाहिजे. म्हणेन की उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना. जब प्रात तन से निकले अशी प्रार्थना देखील करीन. पीतांबरी कसी हो तनु मन में ये बसी हो, आणि भक्त काम कल्प द्रुम असा ही प्रार्थना पूर्ण करेल अशी माझी खात्री देखील आहे. हरिओम. एक मिनिट भर आपण शांत बसू.